काय सांगू दादा इतकी चालली हो बेकारी, काय सांगू दादा इतकी चालली हो बेकारी,
काय सांगू दादा इतकी चालली हो बेकारी, काय सांगू दादा इतकी चालली हो बेकारी।
लहानापासून शहाणापर्यंत बिघडून गेले लोक, धर्म करम चुल्यात घातला पाप करती बिंदूक,
पाप करती बिंदूक, पाप करती बिंदूक,
कुकर्म हे करू लागली देवाच्या दरबारी, कुकर्म हे करू लागली देवाच्या दरबारी, काय सांगू दादा इतकी चालली हो बेकारी, काय सांगू दादा इतकी चालली हो बेकारी,
काय सांगू दादा इतकी चालली हो बेकारी, काय सांगू दादा इतकी चालली हो बेकारी।
अस्तीन नस्तीन सारेच व्यसन माणूस करत राही, खोट नाही मी खरंच सांगतो या व्यसनाच्या पायी,
या व्यसनाच्या पायी, या व्यसनाच्या पायी,
बायकोन या नवरा कांडला दिवसाभर बाजारी, बायकोन या नवरा कांडला दिवसाभर बाजारी, काय सांगू दादा इतकी चालली हो बेकारी, काय सांगू दादा इतकी चालली हो बेकारी,
काय सांगू दादा इतकी चालली हो बेकारी, काय सांगू दादा इतकी चालली हो बेकारी।
जिकडे तिकडे कलियुगाच उलटच वाहे वार, काही काही तरुणी करती गायब तरुण पोर,
गायब तरुण पोर, गायब तरुण पोर,
माणसावानी दारू पियाला लागल्या होणारी, माणसावानी दारू पियाला लागल्या होणारी, काय सांगू दादा इतकी चालली हो बेकारी, काय सांगू दादा इतकी चालली हो बेकारी,
काय सांगू दादा इतकी चालली हो बेकारी, काय सांगू दादा इतकी चालली हो बेकारी।
बेकारीचा एक नमुना सांगतो गमतीदार, रामदासान स्वतः पाहिलं नाटक तिथलं सार,
नाटक तिथलं सार, नाटक तिथलं सार,
हुंड्यासाठी लग्न मंडपी झाली मारामारी, हुंड्यासाठी लग्न मंडपी झाली